स्वभाव शांत कर्तृत्व ठोस विकासाचा हा वादा हो स्वभाव शांत कर्तृत्व ठोस विकासाचा हा वादा नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा कारखाना साखरेचा सुरू करून दिला आधार तुम्ही बळीराजाला कृषी रेल्वे आणि उद्योगाचा उघडला दरवाजा नाशिककरांना हो कारखाना साखरेचा सुरू करून दिला आधार तुम्ही बळीराजाला कृषी रेल्वे आणि उद्योगाचा उघडला दरवाजा नाशिककरांना निघाली साखर मिळाला भाव कष्टाची जाणीव ठेवतो ना राव निघाली साखर मिळाला भाव कष्टाची जाणीव ठेवतो ना राव काम मिळे मजुरांना आणि रोजगार मिळे युवकांना काम मिळे मजुरांना आणि रोजगार मिळे युवकांना म्हणून नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा म्हणून नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा रेल्वेचा उद्योग टेस्टिंग लॅब आता आयटी पार्कची पारी नाशिक पुणे रेल्वे मंजुरी बाकचा आहे बघा भारी रेल्वेचा उद्योग टेस्टिंग लॅब आता आयटी पार्कची पारी नाशिक पुणे रेल्वे मंजुरी बाकचा आहे बघा भारी अन्याय सहन करणार नाही अन्याय सहन करणार नाही शिवसेनेचा छावा हा शिवसेनेचा छावा म्हणून नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा विमान आणले रस्ते बांधले पुलाची केली उभारणी गोर गरीब जनतेसाठी कोविड टेस्टिंग लॅबची देणगी विमान आणले रस्ते बांधले पुलाची केली उभारणी गोर गरीब जनतेसाठी कोविड टेस्टिंग लॅबची देणगी विकासाचा हा ध्यास धरूनी विकासाचा हा ध्यास धरून करे हा नवनिर्मिती हो करे हा नवनिर्मिती म्हणून नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा फुले आंबेडकरांचा विचार बाळगला फक्त शिवजयंती सुरू करून गाजवले दिल्लीचे तख्त हे शाहू फुले आंबेडकरांचा विचार बाळगला फक्त शिवजयंती सुरू करून गाजवले दिल्लीचे तख्त बहुजनांच्या विकासासाठी बहुजनांच्या विकासासाठी मार्ग दिला प्रगतीचा हो मार्ग दिला प्रगतीचा म्हणून नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा कितीही असू द्या कामे शंभर ये उद्या कितीही बिझी हो नंबर कितीही असू द्या कामे शंभर ये उद्या कितीही बिझी हो नंबर फोन रिटर्न येतोच खास अप्पा बोलतील बघा हम खास हॅलो
खासदार हेमंत गोडसे बोलतोय
धनुष्यबाणाचे निशाणे घेऊन धनुष्यबाणाचे निशाणे घेऊन कार्य नाही सिद्धीला हो कार्य नाही सिद्धीला म्हणून नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे हा खासदार माझा नाशिकची जनताच म्हणते हे म्हणत अप्पा गोडसे